ते म्हणतात ना की जर का एखाद्या गोष्टीचं सोल्युशन पाहिजे असेल तर आळशी माणसाला विचारा, कारण की ऑफकोर्स स्वभावानुसार तो सगळ्यात सोपं आणि लवकर होईल असंच उत्तर देईल. MH935 में महक ने एंट्री मार ली है फिर से एक बार आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी नॅशनल सायन्स डे. सकाळपासून तुम्ही ऐकताय, बोलताय आणि सगळ्या गोष्टी डिस्कस सुद्धा झाल्यात. म्हणजे 28 फेब्रुवारीला दरवर्षी जे आपले फिजिसिस्ट आहेत ना, CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता आणि त्याचमुळे आजचा दिवस हा नॅशनल सायन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. एव्हरी इयर हम तो ये सेलिब्रेट करते हैं. 3 डेट्समध्ये सांगितल्याप्रमाणे सायन्स काय बरं, ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी आपली लाईफ इझी करते. आता न्यूटन झालं, आईन्स्टाईन झालं, या सगळ्या दिग्गजांनी लाईफ टाईमचा शोध लावून झालाय. ते तर खूप मोठे मोठे शोध आहेत, त्याच्यामुळे आपली लाईफ अगदी सोपी झाली आहे. पण हे जे काही सगळे शोध आहेत ना, हे मोठे मोठे दिग्गज शोध झाले. आपल्या आसपास सुद्धा आपण सुद्धा असे बरेचसे शोध रोजच्या आयुष्यात लावत असतो. म्हणजे आपली लाईफ सोपी होईल यासाठी आपण काहीतरी जुगाड करतच असतो ना. सो असे जुगाडू सायंटिस्ट, असे न्यूटन तुमच्या आयुष्यात कोण आहेत सांगा बरं, जे असे काहीतरी भन्नाट शोध लावतात आणि आपल्या प्रॉब्लेमला काहीतरी सोल्युशन देतात. ज्यांच्याकडे काही ना काही सोल्युशन असतंच, प्रत्येक एका प्रॉब्लेमसाठी काहीतरी त्यांच्याकडे उपाय असतो, काहीतरी त्यांच्याकडे टेक असतो आणि काही ना काही तो जुगाड लावत असतात. असे कोण आहेत तुमच्या आसपास सांगा बरं मला, म्हणजे असे जुगाडू व्यक्ती, असे काहीतरी सायंटिस्ट लोक तुमच्या आसपासचे कोण आहे सांगा. तुमच्या आयुष्यातलं न्यूटन किंवा आईन्स्टाईन किंवा ग्राहम बेल किंवा अजून कुणीतरी तुमच्या आयुष्यातलं ते सायंटिस्ट व्यक्ती असं कोण आहे सांगा मला. पटकन कॉल करा 9607007935 वर 9607007935 नंबर लिहून घ्या आणि पटकन कॉल करा. सांगा तुमच्या आयुष्यातलं ते जुगाडू कोण आहे, ते साइंटिस्ट कोण आहे तुमच्या लाईफमधलं. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो.